उत्तम जीवनशैली कशी असावी याबाबत मार्गदर्शन करताना मिलिंदजी म्हणाले, स्ट्रेस रिलीज करण्यासाठी खूप प्रकार आहेत. तुम्ही निवांत शांत झालात की झालं, कुठल्याही प्रकारे एकल कोंडे होऊ नका. एकांतवास वेगळा आणि एकटं पडणं वेगळं, त्याची गल्लत कधीही करू नका. एकलकोंडपणातून ताणतणाव वाढेल, नैराश्य येईल, नकारात्मक भावाकडे तुम्ही जाल, जीवन नको नकोसं वाटेल, संपून जाणं ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. मी नेहमी म्हणतो, तत्वबित्व राहू द्या, सगळ्यात महत्वाचं माणूस जगला पाहिजे, तो वाढला पाहिजे. माणसाला माणसाची भीती वाटता कामा नये, चुकीला सुधारण घेता येत असतं. सुरुवात रोजच्या रोज संध्याकाळी दिवसभराचं काम आटोपल्यावर शांत बसून दिवसभराच्या घडामोडींचा फक्त आढावा घ्या. हळूहळू ते जमू लागेल, म्हणजेच तुम्ही तुमची कृती आचार विचार पाहायला शिकाल. ते चूक किंवा बरोबर हे ठरवू नका, फक्त पहा. हळूच अलिप्तपणा येऊ लागेल, त्रयस्थासारखा तुम्ही विचार करू लागाल. तटस्थपणा आला की काम अगदी सोपं होईल. प्रत्येकाच्या शरीरात एक निसर्ग घड्याळ आहे, त्याप्रमाणे शरीराचं मनाचं चलनवलन सुरू असतं. ते निसर्ग घड्याळ जाणून घ्या. प्रायः सूर्योदयाच्या आधी 47 मिनिटं आणि सूर्योदयानंतरची 47 मिनिटं ही फार महत्वाची आहेत. त्यावेळेस निसर्गातील शक्ती तुम्हाला सहज मिळते, त्यावेळेस तुम्ही निवांत राहून त्याच्याशी अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करा. तसंच संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तापूर्वी 47 मिनिटं आणि सूर्यास्तानंतर 47 मिनिटांचा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे. यावेळेस तुम्ही अनुसंधानात राहिल्यास निश्चितच उपयोगी ठरेल. दिवसा सूर्यनाडी म्हणजे उजव्या नाकपुडीतून श्वास चालतो, तर रात्री चंद्रनाडी म्हणजे डाव्या नाकपुडीतून श्वास चालतो. असं निसर्गतःच असलं तरी सध्याच्या परिस्थितीत ज्यांचा असा श्वास चालत नाही त्यांना अस्वस्थ वाटत असतं. तो श्वास सेट करण्याची कला जमली की शक्तीपूर्ण आणि उत्साही व्हाल. अभ्यासानं ते जमेल, तासभर की मिनिटभर हे महत्वाचं नसून ते जमणं महत्वाचं आहे. आत्मपरीक्षणातून निरीक्षणातून तुम्ही नक्की काय आहात, तुमचे प्लस पॉइंट आणि वीकनेस तुम्हाला कळल्यानं त्याप्रमाणे वागाल. तुमचा कॉन्शियस जागा राहू द्या. दुसऱ्याच्या स्तुतीने हुरळून जाऊ नका आणि निंदेनं खचूनही जाऊ नका. इथे जे तुम्ही नाहीत तेच करण्याचा, त्याप्रमाणे तुमच्यावर मुखवटा चढवण्याचा उद्योग चालू असतो. म्हणूनच तर आधी तुमचा चेहरा स्वच्छपणाने तुम्हीच पाहून घ्या. व्यवहारात मुखवटे घालून राहता आलं पाहिजे, ती गरज असली तरी मुखवटा काढून ठेवण्याची सवय तुम्हालाच करावी लागेल. तर सांगत काय होतो, रुटीनवर तेच तेच काम केल्यानं कंटाळा येतो, फिजिकल फटीक येतो, पुढे तो मेंटल फटीकमध्येही येतो. म्हणून सावध रहा आणि वेळीच तो दूर करा. शांत रहा, वाट पाहायची सवय ठेवा. हॅव अ पेशन्स, नाहीतर उगाचच पेशंट व्हाल. रोजच्या कर्माचा हिसाब किताब चोख मांडता आला की तुमचं काम संपलं. पुढे जाण्याची इच्छा असली की मार्ग हा मिळणारच आहे. तुम्हाला नाही पण तुम्ही आलं पाहिजे, तुम्हाला मी सांगेन पण तुम्ही ऐकलं पाहिजे. माझ्याकडे अगदी सोपी युक्ती आहे, तसं मी काहीच करत नाही. तुम्ही येताना तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरील मुखवट्याला मी फक्त हलकेच नख लावतो, एक ओरखडा ओढतो आणि पुढे तो फाटला म्हणजे तुम्ही फाटू दिलात तर टाकून देता येईल. तुमचा मूळ चेहरा मी तुम्हाला दाखवू इच्छितो, म्हणजे कसलंच भय तुम्हाला राहणार नाही. एकदा तुमची तुम्हाला ओळख झाली ना की झालं. तुमच्यातलं जे उत्तम आहे ते पारखून त्याचा इतरांना सुद्धा उपयोग व्हावा म्हणून गुरु तुम्हाला कार्यमग्न ठेवतात. आपला चेला निव्वळ टाइमपास करणारा असेल तर तो त्यांना आवडत नाही. तो चांगला असावाच पण त्याहून अधिक उद्योगी राहावा. तो साधा सरळ सज्जन असला तरी दुर्बळ असू नये यासाठी ते दक्ष असतात. प्रसंगी वज्राहूनही कठोर नि मऊ मेणाहूनही आम्ही विष्णुदास, या वृत्तीचा तो असावा असं त्यांना वाटतं. मुख्य म्हणजे तो निडर निर्भय असावा. सदैव अंतर्मुख असल्यानं त्याला स्वतःचं सत्व माहीत होतं. योग्य अयोग्य चूक बरोबर कळतं. उगाचं सल्ले घेण्याची वा देण्याचीही त्याला जरुरी नसते, कारण त्याचा विवेक जागा असतो. आणि म्हणूनच म्हणतो अंतर्मुख व्हायला शिका. अर्थात आरसा जे जसं आहे तसं दाखवणार आहे, त्याप्रमाणे बदलायचं की नाही ते तुम्हीच ठरवा. हो, नाहीतर आरसाच फोडाल. नुकसान फायदा तुमचा तुम्हालाच. आळस कंटाळा फटीक झटका आणि तयार व्हा. जीवनात उत्साह उमेद आनंद अगदी भरभरून वाहतोय तो तुम्ही घ्यायला शिका. ऑलवेज कीप स्माइल.